फायबर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये 7:54 ची वेळ. रुद्र आहे तुमच्या सोबत आणि बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. कोण माझ्या सोबत लाईन वर? गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग रुद्र, उमेश बोलतोय.
उमेश, सकाळी सकाळी फोन, आज काय बात आहे?
मी एकदम मजेत रुद्र, तुम्ही कसे?
मी बढिया आहे. सांग, कस काय फोन केलास?
जुयर भावाचा बर्थडे.
बर,
त्यासाठी फोन केला होता.
काय काय नाव काय भावाचं?
योगेश शेवाळे.
बर, कितवा वाढदिवस आहे त्याचा आज?
याचा आता आज 19वा वाढदिवस आहे.
तारुण्यात आला पोरगा. व्हेरी गुड. त्याला काय सांगावं वाटतंय?
हो ना, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. तुम जिओ हजार साल साल के दिनो 50,000. आणि त्याला माझ्याकडनं उमेश शेवाळे, आई सविता शेवाळे आणि वडील गंगाधर शेवाळे यांच्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ग्रेट, आमच्याकडूनही खूप खूप शुभेच्छा. आणि सोबतच मोक्षदाचा आला होता कॉल. तिच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. विलास चौधरी आहे त्यांचं नाव. विलासजींना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिक मध्ये चंचे कोणाचे वाढदिवस आहेत, सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्याच साठी 4 ट्रॅक्स येत आहेत. थोडाच वेळात एन्जॉय, बजाते राहू.